chinimandi.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन दरम्यान साखर व्यापारी आणि कारखान्यांना पुरवठा करण्याचा मार्ग सुखकर करण्यामध्ये चीनी मंडीचा पुढाकार। कोरोना व्हायरसमुळे देशातल्या साखर उद्योगावर खूप मोठा परिणाम झाला आहे। भारतात कोरोनाचा धोका ओळखून 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे। अशावेळी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणं महत्त्वाचं आहे, पण लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। साखर देखील अत्यावश्यक गोष्ट आहे जी आपल्या डिलिव्हरी लोकेशनवर पोहोचणं गरजेचं आहे। ही वस्तू वेळेवर आपल्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी चीनी मंडीनं पुढाकार घेतला आहे। त्याचबरोबर पुरवठा करताना या संबंधित लोकांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही चीनी मंडी प्रयत्न करत आहे। कोरोनाच्या गंभीर संकटादरम्यान साखरेच्या पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासंदर्भात चीनी मंडीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली। ते म्हणाले, कोणत्याही साखर व्यापारी किंवा पुरवठादाराला देशातल्या लॉकडाऊन दरम्यान साखरेच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही, कारण साखर एक आवश्यक वस्तू आहे। ते म्हणाले, साखर व्यापारी या पुरवठादार संघाला आपल्या संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवं। जिथं त्यांना ओळखपत्र दिलं जाईल ते त्यांना आपला व्यापार आणि पुरवठा सुरू ठेवण्याची परवानगी देईल। कोरोना व्हायरस साखर उद्योगावर सुद्धा विविध प्रकारे परिणाम करत आहे। व्हायरसच्या प्रसारामुळे कारखान्यातील साखर विक्री कमी झाली आहे, ज्यामुळे कारखाने आणि व्यापाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे।